आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर. राज्य सरकार दाओसमध्ये झालेल्या करारांची चोख अंमलबजावणी करेल अशी उद्योगमंत्र्यांची ग्वाही. राज्यातल्या देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी समिती नेमल्याची महसूल मंत्र्यांकडून विधानसभेत माहिती. आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत स्पष्ट. राज्याचा 2025-26 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आज मंजूर केला. विधानसभेत अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या विभागवार मागण्यांवर सभागृहात चर्चा झाली आणि त्या मंजूर झाल्या. त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरीसाठी महाराष्ट्र विनियोजन विधेयक सादर केलं आणि ते सभागृहानं एकमतानं मंजूर केलं. विधान परिषदेनंही या विधेयकाला मान्यता दिली. महाराष्ट्र मोटार वाहन सुधारणा विधेयक सदस्यांच्या सूचनांसह विधानसभेत पाठवण्यात आलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे विधेयक विधान परिषदेत मांडलं. राज्यात लवकरच पार्किंग धोरण आणलं जाईल. स्कूल बसमध्ये CCTV कॅमेरे लावले जातील असं त्यांनी सांगितलं. मोटर वाहन कायद्यात सुसूत्रता आणणं, वाहनांच्या वजनावर आधारित कर आकारणीऐवजी वाहनांच्या किमतीवर आधारित कर आकारणी करणं, तसंच मोटर वाहन कराचे दर वाहनांच्या सध्याच्या बाजारमूल्याशी सुसंगत ठेवण्यासाठी कराच्या कमाल मर्यादेत वाढ करण्याची तरतूद या विधेयकात आहे असं सरनाईक यांनी सांगितलं. या विधेयकावर अभिजित वंजारी, सत्यजित तांबे, अनिल परब इत्यादी सदस्यांनी आपल्या सूचना मांडल्या. दाओसमध्ये झालेल्या करारांमुळे राज्यात 16 लाख रोजगार निर्मिती होणार असून त्यादृष्टीनं राज्य सरकार या करारांची चोख अंमलबजावणी करेल अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या करारांच्या अंमलबजावणीबाबत विरोधकांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले. राज्यात ग्रामीण भागात स्टार्टअपला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी नेक्स्ट डोर स्टार्टअप योजना सुरू केली जाणार आहे. या अंतर्गत 1 लाख नवे स्टार्टअप सुरू करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं असल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्यात महाड इथं 12 बलुतेदारांसाठी विश्वकर्मा भवन सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत कोणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये यासाठी सर्वेक्षण करण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. राज्यातल्या देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. या समितीत आणखी तज्ज्ञांचा समावेश केला जाईल आणि समितीनं दिलेल्या अहवालानुसार विधिमंडळात विधेयक मांडलं जाईल असं त्यांनी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यातल्या वनजमिनी शेतकऱ्यांना देता याव्यात यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, वनविभागाला अन्य जमिनी देऊन या जमिनी सोडवून घेऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं. राज्यातल्या अपूर्ण राहिलेल्या धरणांची कामं पूर्ण करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवला जाईल असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तम जानकर यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं. मुंबईतल्या काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या मुद्द्यावर येत्या सोमवारी बैठक घेण्याचे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. यावेळी नार्वेकर यांनी त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातली कामं रखडल्याचं नमूद करत खड्डेमुक्त मुंबई या संकल्पनेला गालबोट लागल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिलं. दरम्यान आज प्रश्नोत्तराला सुरुवात झाली तेव्हा उत्तरं देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात उपस्थित नव्हते. त्याबद्दल दोन्ही बाजूच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. चंद्रकांत रघुवंशी, दादाराव केचे, संजय केणेकर, संजय खोडके, संदीप जोशी यांना सभापती राम शिंदे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं दिली. या प्रकरणातल्या विविध तक्रारींची सुनावणी काल आयोगासमोर झाली आणि आयोगानं मुख्य सचिव, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक तसंच परभणीचे CID पोलीस उपअधीक्षक यांना नोटीस बजावली आणि अहवाल मागवले. तसंच दंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ज्या पोलिसांना सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार धरलं आहे त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी आयोगानं त्यांनाही नोटीस पाठवली. परभणीत भारतीय राज्यघटनेच्या प्रतिमेची मोडतोड झाल्यानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी 35 वर्षांच्या सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी अटक केली होती. 15 डिसेंबर रोजी परभणीतल्या सरकारी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. राज्यभरातल्या महसुलाशी संबंधित सुनावण्या डिजिटल स्वरूपात करण्यासाठीच्या प्रत्यय प्रणालीचा प्रारंभ आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाला. प्रत्यय अर्थात पेपरलेस रिव्हिजन अँड अपील्स इन अ ट्रान्सपरंट वे या प्रणालीमुळे फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलोकन, अर्ज इत्यादी विषय ऑनलाईन पद्धतीनं हाताळता येतील आणि नागरिकांना मुंबई किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज भासणार नाही. यामुळे नागरिकांची पायपीट, वेळ आणि पैशाचीही बचत होईल. आगामी काळात महसुली विभागाच्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी यावर्षीपासून या आंब्यावर युनिक ID कोड लावण्यात येणार आहे. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं हा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत 1 कोटी स्टिकर्स तयार करण्यात आले असून देवगड तालुक्यातल्या 308 शेतकऱ्यांनी 50 लाखाहून अधिक स्टिकर्स घेतले आहेत. याबाबत आमच्या वार्ताहरानं माहिती दिली.
सध्या देवगड हापूस या नावानं विकले जाणारे 80% पेक्षा जास्त आंबे देवगड मधले नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. हे लक्षात घेत सहकारी संस्थेनं ही पद्धत लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक अस्सल हापूस आंब्यावर यापुढे स्टिकर असेल आणि ग्राहक व्हॉट्सअपवर फोटो पाठवून शेतकऱ्याची माहिती सहज तपासू शकतील.
राज्य सरकारचं काम बँकांसाठी आश्वासक ठरत असून पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व बँकांनी नेहमीच सहकार्य केल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची आढावा बैठक फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 557 अंकांची वाढ झाली आणि तो 76,906 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 160 अंकांची वाढ नोंदवत 23,350 अंकांवर बंद झाला. हवामान. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर. राज्य सरकार दाओसमध्ये झालेल्या करारांची चोख अंमलबजावणी करेल अशी उद्योगमंत्र्यांची ग्वाही. राज्यातल्या देवस्थान इनाम जमिनी कचणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी समिती नेमल्याची महसूल मंत्र्यांकडून विधानसभेत माहिती. आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत स्पष्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी 8:05. नमस्कार.